सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर, म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. वीकेंड की सेटिंगचे माझे पहिले विनर्स आहेत. कंग्रॅच्युलेशन्स मोनाली रवींद्र माटे, माफ करा मते. इंग्रजीत आपली मराठी नावं लिहिली की असंच होतं बरं का, MATE म्हणजे काय. खरं तर ते मेट होतं, नाही सॉरी मते. मी दोघांना पाठवतोय स्प्लेंडर कंट्रीला, जो है पुणे का स्विट्झरलँड, द बेस्ट प्लेस फॉर अ वन डे पिकनिक. आशिष जाधवला पाठवतोय सौंदर्य गार्डन्स रेस्टॉरंटला, अ मल्टी क्यूजिन रेस्टॉरंट सर्विंग लिप्स बॅकिंग व्हेज अँड नॉन व्हेज फूड, पार्टी हॉल अवेलेबल नियर हिंजवडी ब्रिज. आणि अमरेश कुमार बेहरा शाहीन यांना पाठवतोय इथे प्रथमेश फार्म्स अॅग्रो रिसॉर्ट अँड ॲडव्हेंचर पार्क. ब्रीद, रिलॅक्स, एन्जॉय. खेड शिवापूरच्या टोलनाक्याजवळ हे आहे. स्प्रेड ओव्हर 7 acres इन द लॅप ऑफ नेचर, द परफेक्ट प्लेस फॉर अ रिलॅक्सिंग वीकेंड और अ वन डे पिकनिक. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.